नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. केंद्रीय अर्थसंकल्पात वाड, रोजगार, कल्याण, भांडवल, गुंतवणूक, अर्थिक एकत्रीकरण ह्या सारख्या प्राधान्यां मदीं समतोल सादला अशें अर्थमंत्री निर्मला सितारामन हांणी सांगलां. आयज राज्यसभेंत केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 विशीं जाल्ले चर्चेक ती जाप दिताली. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आनी सबकी प्रार्थना ह्या सरकाराच्या ब्रीदवाक्यार आपूण विश्वास दवरता अशें सांगून अर्थमंत्र्यांनी ह्या अर्थसंकल्पात सहकारी संघराज्यवादाक अतुलनीय आदार दिवपाचो प्रस्ताव मांडला हाचेर भर दिलो. शेतकी मळार वाटप उणे करपाचो विरोधकांनी केल्लो आरोप अर्थमंत्र्यांनी न्हयकारलो. शिक्षण, रोजगार आनी कुशळटाय हांचे खातीर 1.48 लाख कोटी रुपयांची तरतूद केल्या अशी माहिती सितारामन हांणी दिली. केंद्रीय नागरी विमान येरादारी मंत्री किंजरापू राममोहन नायडू हांणी लोकसभेंत भारतीय वायुयान विधेयक 2024 सादर केले. विमान कायदो 1934 स्थापन केल्लो आनी फाटली कांय वर्सा तातूंत खुबशी सुदारणा केल्यात अशें विधेयक मांडटना नायडू हांणी सांगलें. ह्यो दुरुस्त्यो कायद्यांत कुडक्या कुडक्यांनी आस्पावीत केल्यात, देखून कायद्यांत संभ्रम निर्माण जाल्यात अशें तांणी सांगलें. हो गोंधळ पयस करपा खातीर भारतीय वायुयान विधेयक हाडलां अशें तांणी म्हळें. भारतीय वायुयान विधेयक हे केंद्र सरकाराक खंयच्याय विमानाचे श्रेणीचे डिझायन, उत्पादन, देखभाल, ताबो, वापर, ऑपरेशन, विक्री, निर्यात वा आयात हाचे नियमन करपाक आनी विमान येरादारीची सुरक्षितता सुरक्षित करपाक नियम तयार करपाचो अधिकार दिता. खंयच्याय हवाय अपघात वा घडणुकेचो तपास करपाक नियम तयार करपाचे अधिकार सरकाराक दिवपाचो ह्या विधेयकाचो हेतू आसा. 5G स्पेक्ट्रम लिलाव 2023-24 लागून सरकारी तिजोरेंत 11,340 कोटी रुपया परस चड महसूल जमा जाला अशें दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हांणी लोकसभेंत एका लेखी जापेंत म्हायती दिली. स्पेक्ट्रम लिलाव 2023-24 मुखेलपणान दूरसंचार सेवा प्रदात्यांक ह्या वर्सा पोरणी जावपी स्पेक्ट्रम परत भरपाची संद दिवन आनी सध्याच्या मोबायल सेवेंत वाडीव वाड करपाक सेवांचे सातत्य करपाक आयोजीत केला अशी माहिती सिंधिया हांणी दिली. लिलाव 25 जूनाक सुरू जालो आनी बोलीच्या 7 फेऱ्या उपरांत 26 जूनाक सोपलो. राखीव किमतीची शिफारस हे स्वातंत्र्य नियामक आशिल्ल्या भारतीय दूरसंचार नियामक म्हळ्यार ट्रायाकडे सोपयिल्ले कार्य अशें सिंधिया हांणी सांगले. ट्राय भागधारकांकडे योग्य सल्लामसलत प्रक्रिये उपरांत राखीव किमतीची शिफारस करता. आदली केंद्रीय भलायकी सचीव आनी 1983 बॅचीच्यो आयएएस अधिकारी प्रिती सुदान हांची केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC अध्यक्षपदार नियुक्ती केल्या. सुदान ही 1 ऑगस्ट ह्या दिसा पदभार स्विकारतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी तांच्या नियुक्तीक मान्यताय दिल्या. बुलेट ट्रेन प्रकल्प बेगीन पुराय जावपाच्या मार्गार आसा अशें सरकारान लोकसभेंत प्रश्नोत्तराच्या वेळार पुरवणी जापेंत सांगले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले की प्रकल्पाचो भाग म्हणून देशांत पयलेच फावट 21 किलोमीटर लांबीचो बोगदो दर्यापोना बांदतात. प्रकल्पाच्या बुन्यादीचे 320 किलोमीटराचे काम पुराय जालां आनी आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत खुबशे उपक्रम राबयतात अशें तांणी सांगले. बुलेट ट्रेन प्रकल्प हो तंत्रज्ञानाचेर आधारित प्रकल्प आसा अशें वैष्णव उलयले. शुक्रारा राष्ट्रपती भवनात सुरू जावपी राज्यपालांच्या 2 दिसांच्या परिषदेचे अध्यक्षपदार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आसतली. ही राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाला जावपी राज्यपालांची पहिली परिषद. सगळ्या राज्यांचे राज्यपाल ह्या परिषदेक हजर रावतले अशें राष्ट्रपती सचिवालयान सांगला. उपराष्ट्रपती जगदीप धनकर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शाह, धर्मेंद्र प्रधान, शिवराज सिंग चौहान, अश्विनी वैष्णव आनी डॉ मनसुख मांडविया हांचे सयत खुबशे केंद्रीय मंत्री ह्या परिषदेक हजीर रावतले. निती आयोगाचे उपाध्यक्ष आनी कार्यकारी अधिकारी तशेंच PMO आनी घर मंत्रालयातले कॅबिनेट सचिवालयातले हेर वरिष्ठ अधिकारी ह्या बसकेक सहभागी जातले. आकाशवाणीच्या खबराकारा प्रमाण परिषदेच्या अजेंडात 3 फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी, उच्च शिक्षणातली सुदारणा आनी विद्यापीठांच्या मान्यताय आनी लक्ष केंद्रीत करून शेतांची उदरगत हाचो आस्पाव आसा. मोहिमांनी राज्यपालांची भूमिका आनी राज्यातली वेगवेगळी केंद्रीय एजन्सीतलो बरो समन्वय हाचे सयत हेर म्हत्वाच्या मुद्द्याचेरूय चर्चा जातली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.